त्याला जाऊन सांगावं की जग किती खराब आहे, हे असं आहे, हे कसं आहे, तो निमूळपणे ऐकून घेतो. पोटा सांगतात की जर तुमचं कुत्र्यावर प्रेम आहे, याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला एकूणच प्राणी मात्र आवडतात?
नाही,
जेवढ्या प्रेमाने आपल्या कुत्र्याला कुरवाळतील तेवढ्याच प्रेमाने एक हॅम्बर्गर खातील ज्याच्यामध्ये गाईचं मांस आहे. आणि इतकं तिकडचं मन किंवा लोकांनी त्यांना ते निर्लज्ज करून टाकलेलं आहे की म्हणतात की मला दोन्ही आवडतात, मला कुत्री आवडतो आणि गाई आवडतो, एकाला मी खातो एकाला मी पाळतो. मग कलियुगामध्ये आपणच आपल्या मनाची एक चाचणी करून पाहिली तर आपल्याला समजेल की वास्तविक काहीही हातचं न राखता इतरांना प्रेम देणं ही काही सोपी बाब नाहीये. केवळ एका विशिष्ट समाजाकरिता किंवा एका विशिष्ट प्रदेशाकरिता अगदी देशाकरिता यासाठी लढणाऱ्या लोकांना जर का महात्मा म्हटलं जातं तर मग जे खरोखरीच अखिल जीव सृष्टीकरिता झटतात किंवा त्यांच्यासाठी आपलं त्यांच्यासाठी प्रेम देतात ते खऱ्या अर्थाने महात्मा समजले पाहिजेत. थोडस लाजिरवाणं उदाहरण आहे पण सत्य पण आहे ते की भारतीय राष्ट्रीय खेळांमध्ये ज्यांना सुवर्णपदक मिळतं ते कधी कधी आंतरराष्ट्रीय पात्रता फेरीपर्यंत पण पोहोचू शकत नाही. आले कधी अमुक एक खेळाडू आहे त्याला भारतीय खेळांमध्ये सुवर्ण पदक मिळालंय पण आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबर त्याला खेळलं तर ते त्या क्वालिफाय मॅनमध्ये पण पोहोचत नाही. म्हणजे संकुचित वृत्तीचे जे महात्मे आहेत त्यांना समजा आपण ह्या श्रीमद भागवत किंवा चैतन्य चरितामृत यातील कसोटीत उतरवलं तर उमेदवारी सोडा ते लोक पात्र पण होणार नाहीत. म्हणून अवतार म्हणजे काय तर याच्यामध्ये दोन शब्द आहेत अवय आणि तरण. तरण ह्याचा अर्थ कोणाचाही उद्धार करणं. प्रथम उद्धार करताना स्वतः त्या स्थितीमध्ये तो असला पाहिजे. ज्याप्रमाणे कुणाला समजा कुणाकडून व्यापारासाठी भरपूर पैसे हवे असतील तर तुम्ही ज्याने स्वतःच दिवाळखोरी घोषित केली त्याच्याकडे जाऊ शकत नाही तुम्ही. म्हणून भगवंतच स्वयं श्लोकात त्यांच्या भक्तिरसामृत सुद्धा या ग्रंथात सांगतात की जसं आता या ठिकाणी माईक चालू आहे, लाईट चालू आहेत, फॅन चालू आहेत, कदाचित इतर काही विजेची उपकरणं चालू असतील पण मेन स्विच बंद केलं की ही सगळी उपकरणं बंद. मग तुम्ही ह्याच्यामध्ये किती पण काही पण करा त्यात काही फरक पडणार नाही. एकदा का मेन स्विच ऑन केलं की मग ही सर्व एकत्र सुरू होतील आणि मग ती कधी कधी एकमेकाच्या विरुद्ध पण असतील. कसं कसं वीज वीज उष्ण आहे की वीज थंड आहे? काय वीज? वीज उष्ण पण नाही आणि थंड पण नाही. पण वीज ज्या प्रकारे एका उपकरणातून जाईल जर का ती एका हीटरमधून गेली किंवा ओव्हनमधून गेली तर एकदम उष्णता निर्माण होईल. आणि जर का तीच वीज एका रेफ्रिजरेटर किंवा फ्रिज मधून गेली तर मग त्या ठिकाणी बर्फ तयार होईल. त्याच प्रकारे भगवान श्री कृष्ण यांची कृपा ही ज्यावेळी किंवा त्यांची इच्छा ही ज्यावेळी वैकुंठात आपल्याला दिसते त्यावेळी सर्व काही सच्चित आनंद निर्माण होतो त्या ठिकाणी. खरं म्हणजे निर्माण होणं हा शब्द त्या ठिकाणी योजना देऊ शकत नाही. खरं निर्माण होणं म्हणजे आपल्याला वाटतं की एकदा ते नव्हतं आणि आता ते निर्माण झालंय. पण या भौतिक जगात मात्र ज्याला आपण सृष्टी म्हणतो की एकदा काही गोष्टी असतात त्यानंतर त्या कधी नसतात त्या पुन्हा अस्तित्वात येतात. परंतु या सर्व अस्तित्वाला असत अचित निरानंद हे कधी टिकणार नाही आहे, पूर्ण असत अच्छित, यापैकी सर्व वस्तू निर्जीव आहेत आणि निरानंद। अवन म्हणजे जो खाली येतो तो आपल्या स्थितीवरून जो खाली येतो त्याला अव म्हणतात, आणि तरण जो इतरांना तारतो। श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना सांगत होते की एका अवताराचं प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे त्याच्या शरीरावरील विशिष्ट लक्षणे। अजान लंबित म्हणजे ज्यावेळी तो अवतार पुरुष त्याचा उभा राहिला तर त्याच्या हाताच्या बोटाची पेरं बोट होई ही अगदी गुडघा पण लागतात। तुम्हाला की आमची पण लागत आहेत पण तुमची बसवून लागत आहेत। याचा अर्थ असा की भारतामध्ये त्या अवतारांना काही कमतरता नाहीये। गल्लोगल्ली अवतार आहेत, कोणाला वाटतं की आमचे गुरु अवतार आहेत, कोणाला वाटतं की नाही हे अमुक एक बाबा होऊन गेले, हे यांचे अवतार, ते त्यांचे अवतार, पण नक्की कसोटी काय आहे? तर पहिल्या प्रथम मुख्य लक्षण म्हणजे अंगावरील चिन्ह त्यांच्या हाताच्या तळव्यावर किंवा पायाच्या तळव्यावर विशिष्ट मुद्रा असतात। गज अंकुश, एखादं जव, कमल, धनु, चक्र, शंख, गदा आणि या गोष्टी काही गोंधळलेले नसतात, त्या पहिल्यापासूनच असतात। जसं भगवान श्री कृष्ण जेव्हा गायी चालण्यासाठी जायचे त्यावेळी ब्रजभूमीच्या पृष्ठभूमीवरील वाळूळे त्यावर त्यांच्या चरणकमलांचे ठसे तसेच दिसायचे, पण ते नुसतेच पायाचे ठसे नसून त्याच्यामध्ये हे गज अंकुश, धनु, चक्र हे सगळं स्पष्ट दिसायचं। तर कोणी म्हणाल की अहो असं कसं शक्य आहे, धुळीने धुळीवरती समजा कोणाचा ठसा उमटला तर हवेच्या प्रभावानंतर तो निघून जातो। पण ब्रजभूमी अशी आहे, त्या ठिकाणी पौर्णमासी योगमायेचे साम्राज्य आहे, तर ती ज्या ज्या ठिकाणी श्रीकृष्ण गेले असतील त्या ठिकाणी त्यांच्या पायाचे ठसे हे तसेच सुरक्षित ठेवायचे, जेणेकरून इतरांना नंतर ते समजेल की हा श्यामसुंदर या मार्गाने गेले। या ठिकाणी सांगतायत अजानु लंबित भुजो कनकाव दातो। चैतन्य महाप्रभूंच्या अंगाचा रंग गौर वर्ण जो पण अत्यंत एकतर एकमेवा द्वितीय साधारण कुठे दिसत नाही असा तप्त सोन्यासारखा। संकीर्तन एक पितरो, आणि हे जे संकीर्तन आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्याच्यामध्ये सम्यक सम्यक मिलित्वा कीर्ती येते इति संकीर्तन। सम्यक म्हणजे ज्या ठिकाणी सगळे एकत्र येऊन कीर्तन करतात त्यामध्ये सर्व म्हणजे एक तर सर्व भक्तगण जसं या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहोत, दुसरा सम्यक म्हणजे मन बुद्धी सर्व इंद्रियं या सर्वांना एकत्रित करून पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ध्यानमग्न क्रियेत ज्यावेळी आपण हरे कृष्ण मंत्राचा जप किंवा कीर्तन करतो तेव्हा त्याला पण संकीर्तन असं म्हणतात। आणि या संकीर्तन आंदोलनाचे श्री चैतन्य महाप्रभू हे पितरौ या ठिकाणी बहुवचन आहे कारण नित्यानंद प्रभूंचा पण समावेश आहे। कित्येकदा लोकांचा प्रश्न असा असतो की हे हरे कृष्ण आंदोलन हे गेली 500 वर्षेच कार्यान्वित आहे, मग याच्या आधी असं कुठे का आढळत नाही की रामानुजाचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य यांनी नाही तर कधी हरे कृष्ण मंत्र दिला का नाही दिला? आध्यात्मिक गोष्टींविषयी काही गोष्टी या अतिशय समर्पक किंवा सार्थक असाव्या लागतात. आणि त्याचबरोबर असं पण होता का म्हणा की एक नवीन वस्तू कोणीतरी निर्माण केली. जसं समजा एखाद्या माणसाने म्हटलं की मला काही आजार झालाय आणि एक वैद्य म्हणाला की एक नवीन औषध आहे जे आतापर्यंत कोणी घेतलं नाहीये, तुम्ही ते घ्या, बघा तुम्हाला गुण येतो का. ते म्हणाले की हे नको, तसं नको म्हणा. आतापर्यंत इतर कोणी याच्यावरती त्याचा काही गुण घेतलाय का. किंवा समजा आपण एक वस्त्रालयात गेलो आणि सांगितलं की आम्हाला काही वस्त्र हवी आहेत, कपडे घ्यायचे आहेत. कोणी म्हटलं की हे बघा हे अतिशय जुने कपडे आहेत, लोकांनी भरपूर वापरलेले आहेत ते. तुम्हाला नाही नाही आम्हाला नवीन हवं आहे. तर काही गोष्टी आपल्याला नवीन लागतात, काही गोष्टी आपल्याला जुन्या लागतात. आणि अध्यात्माच्या बाबतीत की हा मंत्र अतिशय नवीन आहे, मग स्मार्ट समाज म्हणेल की नाही नाही आम्हाला नवीन नाही, आम्हाला अगदी जुनं आणि प्रमाणित विश्वासार्ह असं हवंय. आणि समजा कधी म्हटलं की हा जो फॉर्म्युला आहे किंवा ही जी विधी आहे ही अतिशय जुनी आहे, म्हणाल की आता ती आता ह्या 21व्या शतकात ती काही कामाला येईल का. तर यासाठी चैतन्य महाप्रभूंनी ज्यावेळी बृहदारण्यक उपनिषदातील हा श्लोक सांगितला की हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम, तर हे जे हरेर नाम म्हणजे हरीचं नाव हे काही नवीन आहे का. नाही बरोबर. या हरे कृष्ण महामंत्रामध्ये असं नाविन्य ते काय आहे. तीनच शब्द आहेत हरे कृष्ण आणि राम. आणि रचना अशी केलेली आहे की पहिल्यांदी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, नंतर हरे कृष्णच्या वेळी राम येतं, हरे राम 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 हरे हरे. आणि गैर लोक म्हणतात की तुमचं असं म्हणणं आहे की सर्व इतर वैदिक विधी ह्या याच्यामध्ये एकटलेल्या आहेत, हे कसं काय शक्य आहे. परवा मी एक शिल प्रभुपादांचं लेक्चर ऐकत होतो, वाचत होतो, त्यात ते म्हणतात की जसं समजा कोणी एखाद्या व्यक्तीच्या घरी हापूस आंब्याची एक करंडी आणून ठेवली, त्याच्यामध्ये 12 डझन हापूस आंबे आहेत, 144 सर्व पिकलेले तयार आहेत. सांगले की ही घ्या फक्त, जे पैसे किती, पैसे वगैरे काही नाही, फक्त घ्या तुम्ही. नक्कीच काही भाव वगैरे असला पाहिजे अशामध्ये, नाहीतर असं प्रत्येकाला कोण विरामूल्य देत राहील. त्यामुळे असंही नाहीये की कलियुगातील जनता हिला एखादी वस्तू चांगली लागली तर घेतेलही. शिल प्रभुपाद सांगतात चैतन्य महाप्रभू त्याप्रमाणे सर्वांना सांगितलं की हे नाम घ्या, पण काही लोक जे पापी नव्हते वरकरणी तरी ते म्हणले की एवढ्याशा एखाद्या मंत्र्याने कसं काय बाकी सगळं काम होईल, बाकी स्नान संध्या नंतर व्रत वैकल्य उपास तपास आहेत की नाही. काही जणांना ते फार जे पापी आहेत त्यांना ते फार कॉम्प्लिकेटेड वाटतं, फार जटिल वाटतं, म्हणून ते घेतलं नाही त्यांनी. काही लोकांना फार सोपं वाटलं म्हणून त्यांनी घेतलं नाही. म्हणजे एकूण जनता भागीच आहे. तर महाप्रभूंचा जो भाव आहे तो म्हणजे विरहाचा भाव आहे. हा विरह म्हणजे काय आहे ही पण एक अत्यंत गोपनीय अत्यंत गुह्य गोष्ट आहे. आपल्याला सर्वसाधारणपणे विरह आवडत नाही. आपल्याला आपल्या प्रेमी संबंधी लोकांसमवेत नेहमीच व्हावं असं वाटतं. परंतु या जगाची रीती काय आहे की विरह अटळ आहे. लाईट ऑफ द भागवत भागवत आलोक या ग्रंथामध्ये प्रभुपाद सांगतात की एक मनुष्य त्याने केलेला संसार व्यापार निर्माण केलेली नातीगोती यांची तुलना समजा एका बागे समवेत केली, एका बगीचा बरोबर केली की त्याने आपला सुंदर एक बगीचा निर्माण केलाय, फुलं फळभाज्या किंवा असं काही लावलेलं आहे. कधीतरी असं होतं की त्या बागेत फुलं उमलण्यापूर्वीच तो जो माळी आहे त्याला तिकडनं काढून देण्यात येत, आणि कधी कधी त्या माळीला त्या माळ्याला पाहायला लागतं की मी निर्माण केलेला हा निर्माण केलेलं हे उद्यान, हे गुलाबाचं एक रोपटं त्याला फुलं आली आहेत, आणि आता ते फुल कोमेजून गेलंय किंवा ते झाड सुकून गेलंय. कल्पना करा, आपण आयुष्यामध्ये जे काही करू एकतर ते आपल्या समोर नष्ट होईल, त्याने आपलं दुःख होईल, किंवा ते अतिशय सुंदर असताना काळ आपल्याला खेचून घेऊन जाईल, त्यातून दुःख निर्माण होईल. म्हणजे एकूण विरहाचं दुःख आहे, त्यातून सुटका नाही या जगात. यावर ज्ञानी लोकांची त्यांची तडजोड अशी आहे की ते म्हणतात म्हणून कोणाशीही संबंध निर्माण करू नका, विवाह करू नका, संबंध ठेवू नका, प्रगतपालन करू नका, काही करू नका, सगळं जग नश्वर आहे, सगळ्या दुःखाने भरलेलं आहे. पण हा जो मार्ग आहे हा काही सगळ्यांना सगळ्यांकरता उपयुक्त नाही आहे. कर्मी भोगी लोक यांना असं वाटतं की म्हणून जितकं वेळ तितकं भोगायचा प्रयत्न करा, नंतर त्याला तरी त्रास कमी होईल. परंतु हे जग असं आहे की ज्याने भरपूर वेळ भोगलाय असं वाटतं की हा याने खरंच जीवनाचा आनंद घेतला, पण तो ना ते दुःखी आहे. आध्यात्मिक विरह भावना ही अशी नसते. ज्यावेळी आपल्या भक्त सामर्थ्य ग्रंथामध्ये वर्णन आहे की ही भावना यशोदा नाईला दररोज अनुभवता येते, दररोज सकाळी श्रीकृष्णांचं स्नान झाल्यानंतर मंडलीभद्र, अर्जुन, वरुथक, देवप्रस्थ अशी जी त्यांच्या सवंगडांची नावं आहेत, तर यापैकी अनेक सवंगड हे असे दारार्ज येऊन उभे असतात, आणि यशोदा नाईला वाटतं की आज श्रीकृष्णांचा शृंगार आपण जरा वेगळ्या प्रकारे करावा. मग ती कमरेला एक पट्टा, डोक्यावरती फुलं, गळ्यामध्ये फुलांचा हार, कमरेवरती किंकिणी, हातामध्ये कंकण, नंतर वेगवेगळ्या प्रकारे ती श्री बाल श्रीकृष्ण बालकृष्णाला सजवत असते, आणि त्याचवेळी तिला ती पाहते एका कोपऱ्यात की काही त्यांचे मित्र आलेले आहेत, आणि ते सर्व असे त्यांच्या लाठीवरती आपली मान वळवून आणि खांदा ठेवून असे पाहतायत की आता लवकर करा, वासर आणि गायी घेऊन त्याची वेळ आली आहे. त्याचवेळी यशोदा माई आपल्या त्या मित्रांना सांगते हे जरा तो दागिना आण, ते बघाण, हे नीट कर, ते नीट कर. तर हे करत असताना श्रीकृष्ण एका मित्राकडे काहीतरी खोड्या करत असतात, मग एकाच वेळी ती दटावून हे आता खोडी करू नका आता, अरे श्रीकृष्ण नीट उभा राहते. असं केल्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत श्रीकृष्णांना केवळ वासराने घेऊन जायची परवानगी असायची, पण नंतर त्यांना गायी पण घेऊन जायला परवानगी द्यायची, ज्याला आपण गोपाष्टमी म्हणतो. त्या दिवसा त्या तिथीपासून श्रीकृष्ण खऱ्या अर्थाने एक गोपाल झाले. तर या सर्वाच्या मध्ये खरं म्हटलं तर यशोदा माईला वाटत नसतं की ह्याने निघून जावं, तिला असं वाटतं की हा असाच 24 तास इथे उभा असला पाहिजे आणि आपण असंच त्यात संघार करत राहिला पाहिजे. पण नंतर बाहेर जाऊन पाहते अंगणात तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या गायी असतात, सगळ्यांच्या वेगवेगळी वासरं असतात, पण ज्यावेळी बाहेर जायचं असतं वासरांना आणि गायींना चारण्यासाठी सगळ्यांच्या गायी एकत्र येतात, आणि मग सगळे ही गोपाल समूह कोणी बासरी वाजवतंय, कोणी शृंग वाजवतंय, कोणी हास्य विनोद करतंय, कोणी मग काल असं झालं काल तसं झालं, कोणी एका पक्षाच्या ज्याप्रमाणे एक पक्षी उडतो त्याप्रमाणे त्याची नक्कल करतात. आणि याच वेळी यशोदा माई दारातून उभी राहते, तिचे देह पूर्ण अश्रूने डबलवलेले असतात. तिला खरं म्हणजे काही दिसत पण नाही आता, एवढे अश्रू येतात की आता हा चालला, सकाळचा प्रहर आहे, तर अगदी संध्याकाळी येईल. ज्यावेळी श्रीकृष्ण परत येतात त्याला गो धुली बेला असं म्हणतात, की गायींची धूळ संपूर्ण परिसरामध्ये उडते त्याला गो धुली म्हणतात. सध्या आपल्याला मोटरसायकली आणि गाडी यांच्या धूळवरतीच समाधान व्हायला लागतं आणि ती धूळ सर्वत्र उडत असते 24 तास. पण ब्रजधाममध्ये काही ट्रॅफिक नाही, काही गाड्यांची फुशफुश नाही, काही गर्दी नाही, काही हे नाही, तर धूळ कमी उडेल ज्यावेळी एकदम सगळ्या गावी येतील त्याच वेळी, तर त्याच वेळी एकदम शुभ मला वाटतं की नाही नाही हा जो गळ्यातला हार आहे हा जरा नीट लावला नाहीये. मग पुन्हा ती श्यामसुंदरला हात बोलावते, पुन्हा थोडासा हार नीट करते, पुन्हा थोडस हे, पुन्हा थोडस ते, आणखीन एक गुलाबाचं एक फुल इकडे, आणखी एक फुल तिकडे. तर ह्या सगळ्यामध्ये सगळे मित्र म्हणतायत की अहो आता मला जाऊ द्या, आता वेळ चालली आहे. शेवटी भगवान श्रीकृष्ण पाहतात की त्यांच्या आईला काय परवानगी देणं शक्य नाहीये, त्यामुळे सर्वजण आत्मरीते आईच्या पायावर पडतात की अगं नाही मला जाऊ दे आता, वेळ संभाळ आता. त्यावेळी मोठ्या जड अंतकरणाने त्याच्यामाई कसा बसा आपला हुंका आवरत आत जाते आणि मग श्रीकृष्ण आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन बाहेर जातात. संध्याकाळी पुन्हा परत याच्या वेळी असं काही होत नाही, ब्रजधाममध्ये काही आक्रित होणं, काही ऍक्सिडेंट होणं किंवा श्रीकृष्णावरती काही वाईट काही घडणं शक्यच नाहीये. पण ती बेला तो समय आसपास जरी कुठे आला की लगेच यशोदामाई आपल्या वरच्या गच्चीवर पाहते की अजून कसं आलं नाही कोणी, अजून कसं आलं नाही कोणी. आणि वास्तविक ज्यावेळी श्रीकृष्ण ब्रजधाम मोठा आहे ज्यावेळी त्यातून ते वृंदावनामध्ये प्रवेश करतात त्यावेळी कधी कधी संध्याकाळची वेळ असे, विशेष करून थंडीच्या दिवसात, त्यावेळी या सर्व गोपी गोपिका वगैरे या हातामध्ये एक दीप घेऊन रस्त्यावरती त्या मार्गामध्ये उभ्या असतात. आपण जे पुजारी सेवा करताना आपण आरती करतो, आपण भगवंतासमोर दीप दाखवतो, त्यामध्ये आपल्याकरिता एकच भाव असा आहे की भूमी अग्नि जल वायू आकाश ही सर्व तत्व आपण भगवंतांना अर्पण करणार, दीप नंतर मग वस्त्र या सगळ्यामध्ये. पण आरत्रिक या शब्दावरून दुसरा पण बोध असा येतो की ज्याप्रमाणे वृंदावनातील हे सर्व यशोदामाई त्यांचा परिवार हे श्रीकृष्ण कधी परततायत याची दी याने वाट पाहत आहेत, तो पण एक भाव या आरतीमध्ये आहे. अर्थात तो फार प्रगत भाव आहे, त्याची आपण नक्कल करू शकत नाही. तर हा जो विरह भाव आहे याचं आस्वादन करणं हे या हरे कृष्ण महामंत्राचं खरं मुख्य याचा गाभा आहे. तो आता आपल्याला भगवंतापासून विरह आहे खरा, पण आपल्याला कल्पना पण नाही की आपण खरं भगवंतापासून विलग झालेले आहोत. भगवंतापासून विलग होणं ही काही एक हे मोठं संकट आहे याची देखील आपल्याला जाणीव नाहीये, कारण आपला आणि भगवंताचा संबंध सध्या अज्ञानाच्या पायावरती उभा आहे. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंची जी प्रार्थना आहे, अरि नंद तनुज किंकरम पतितम माम विषमे भवाम बुधो कृपया तव पाद पंकज स्थित धूली सदृशम विचिंतया. अरि नंद तनुज हे नंद कुमार श्रीकृष्ण, त्यांनी अनेक सत्य सांगितलेली आहेत. पहिलं सत्य आहे अरि नंद तनुज पतितम, मी पतित झालो आहे. जोपर्यंत मी पतित आहे हे समजल्याशिवाय आपण उद्धारासाठी प्रयत्न पण करणार नाही. आज सातारा पुणे रस्त्यावरती पुणे सातारा रस्त्यावरती वाटत पुढे एक मठ लागला आहे, ज्या ठिकाणी कोणते तरी बाबा स्वामी आहेत त्याचं मोठा पोस्टर आहे. मीच शिव मीच गणेश नीच कृष्ण नीच ब्रह्म नीच परब्रह्म नीच आत्मा आता हे सगळ्या डिग्र्या तुम्ही जरी लावून घेतल्या तुम्ही आणि तुम्हाला शिकणार तर कोण? इतका अहम भाव जर का आपण आपल्या मनात वाढीस लावला की जे काय ते मीच आहे आणि असे गुरु आहेत जे इतरांना सांगतात आपल्या शिष्यांना की तुम्हीच परमेश्वर आहात, तुम्ही पण आहात, मी पण परमेश्वर आहे, तुम्ही वरता बसला आणि खाली का बसलो? नाही, तुम्हाला समजलं नाही तुम्ही परमेश्वर आहात ते, मला समजलं नाही परमेश्वर आहेत. किती मूर्खपणा आहे. आणि त्यांना वाटतं की जे वैष्णव संतांचे जे भाव आहेत हे परमेश्वर मी कोणीच नाही, मी अगदी अभागी आहे, मी दीन आहे, मी हीन आहे, ज्यात हरवे हे असं काहीतरी भाव आले की मन संकुचित होतं. सध्या अनेक पुस्तकं निघाली होती कसं तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि सगळे असे तुमच्याकडे बोध दाखवणारे होते लेखक असतात, तू अभ्यासली किंवा. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जर का सत्संग सभेमध्ये हे असं काहीतरी शिकवत असतील तर असंच सभेमध्ये काय अनुभव असेल? त्यांना महाप्रभूंनी कधीही स्वतःला त्यांना संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर लोक कधीतरी म्हणजे तुम्ही साक्षात नारायण आहात त्यावर ते कानावरती दोन्ही बोटे जोरात आवळून नाही 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 कधीही जीवाने स्वतःला नारायण असण्याची भ्रांत संगीत करून घेऊ नये आणि असं म्हणून सचैल वस्त्रांसहित गंगेत ते उडी मारायचे. वैदिक संस्कृतीमध्ये सचैल स्नान करणं म्हणजे काहीतरी इतका वाईट संस्कार झाला आहे की तो काढण्यासाठी आता तुला आंघोळच घ्यावी लागेल आणि ती पण कपड्यानिशी. तर म्हणून महाप्रभूंनी स्वतःला एक पतित जीव म्हणून स्वीकारलेला आहे. पतन होण्याचं खरं हे काय आहे, त्याची खरी टेस्ट काय, त्याचं लक्षण काय आहे? घरी जाऊन आरशासमोर उभे राहा, त्यात तुम्हाला एक भौतिक शरीर दिसलं तर खुशाल समजा की तुम्ही पतित आहात. भौतिक शरीर म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे, ज्याचा मृत्यू होणार आहे आणि या दोन यांच्यामध्ये त्याला म्हातारपण आणि व्याधी त्याही लागणार आहेत. तर पतित म्हणजे या भवसागरात केवळ भगवंतांशी वैमनस्य करून. तर कोणी म्हणाल की ठीक आहे आम्ही पतित आहोत, तुम्हाला काय द्यायचं? आम्हाला काही भगवंताशी, आम्हाला भगवंत कोण माहित पण नाही. जर अमेरिका युरोपमध्ये प्रभुपाद जेव्हा सांगायचे की खरा रोग आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांशी वैमनस्य पत्करणे. काही म्हणजे अरे या ठिकाणी लोकांना माहित पण नाही रामकृष्ण कशाने खातातही माहित नाही, कसं म्हणा तुम्ही की यांचा भगवंताशी विरोध आहे? एकदा एका शास्त्रज्ञाने प्रभुपादांना प्रश्न विचारलेला की स्वामीजी मला काय असं अगदी भक्त भक्त पण व्हायचं नाहीये, टिळे लावणं गळ्यात माळा घालणं आणि शो करायचं नाही मला लोकांसमोर, मला आपल्या इमानदारीने आपलं जीवन यापन करून थोडी एक चांगली नोकरी केली, आपला संसार केला, थोडेफार पैसे मिळवले, थोडं यश मिळवलं, थोडस हे थोडस ते काय माहिती याच्यामध्ये. कधी ऐकला प्रश्न असा कधी की असं एवढं अति होतं हे असं तिलक लावून फिरणं आणि गळ्यात कंठी माळा आणि सारखं हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण एवढं अति होतंय, असं एक बॅलन्स ठेवलं तर काय त्रास आहे? तर प्रभात म्हणाले की बघा तुम्हाला जीवनामध्ये माफक प्रमाणात पैसा कमवायचा आहे, बरोबर आहे? हो, अगदी माफ, चोरी नाही, मारी नाही, लांबी लबाडी काही नाही. पण म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्हाला जो पैसा कमवायचा आहे तो कोणाचा आहे? म्हणजे कोणाचा आहे? कोणाचा म्हणजे पब्लिकचा पैसा. हे असा जसं आपण पाहतो ना कोणीची कोणी रस्त्यावर थुंकलं कोणी रे थुंकू नका इकडे काय पब्लिकचा रस्ता आहे. आम्हाला जी वस्तू प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ते लिहायला लागतं, लोकांना लिहायला लागतं की दिस इज प्रायव्हेट प्रॉपर्टी, ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड, कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे भौतिक जोग चुकून आपल्याला असं वाटतं की ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, कारण कुठे लिहिलं नाहीये ना की ही हा चंद्र श्रीकृष्णांच्या मालकीचा आहे, हा सूर्य श्रीकृष्णांच्या मालकीचा आहे, सूर्य एवढ्या प्रखर तेज देतो, कधी बिल पाठवतो कधी कधी. तुम्ही म्हणाल की रिलायन्स एनर्जी भाव वाढले 30% द्या जाण्याशिवाय, किंवा आणखी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, हा सूर्य अशेष तेजा इतक्या वर्षापासून तो देतोय आणि लोक सौर ऊर्जा घ्या सौर ऊर्जा घ्या. अरे पण तुम्ही त्याला देता का नाही परत? चंद्राचा शीतल प्रकाश त्यात किती मनाला थंड वाटतं, शरीर शीतल वाटतं, शरीराला शीतल वाटतं. तर चंद्राच्या प्रकाशातून ज्या फळ भाज्या खातो आपण ते रस येतो की मग सोम रसात्म भूतका सोम रसात्मक तो स्वयं तुम्हाला देतोय सर्व काही. आणि आपली शासन म्हणलं की तिकडे काही फळ भाज्या फुलं काही नाही, तिकडे सगळं वृक्ष वाळवंट आहे नुसतं. ज्या ज्या कृपेने तुमच्या घरच्या फळभाज्या पिकतात त्याच्या घरामध्ये फळभाज्या नाहीत, खासा न्याय आहे ज्याच्या घरी असो. तर तुम्हाला समजा जीवनामध्ये फक्त थोडेसे पैसे कमायचे असतील, प्रोफेसर सांगतात तुम्ही आता पण कल्पना नाहीये, ठीक आहे. पण आता मी सांगतोय ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रेय, सर्व ऐश्वर्य हे हा माणूस सांगतोय माझा आहे म्हणून. मग तुम्ही जो पैसा कमवाल तो कोणाचा असणार आहे? श्रीकृष्णाने आधी त्याच्यावरती आपला मालकी हक्क सांगितलेला आहे, हे पैसे सर्व माझे आहेत. तुम्हाला की आम्ही काय आम्ही ऐकत नाही, पण तुम्हाला समजा आयुष्यात पैसे हवे असतील तर ते तुम्हाला श्रीकृष्णांकडूनच घ्यावे लागतील. म्हणून एखाद्याची वस्तू त्याच्या परवानगीशिवाय वापरणं याला वैमनस्यनेमाचं काय म्हणायचं? तुम्ही कोणाची गाडी वापरली काही तासांकरिता आणि कोणी विचारलं कोणती गाडी आहे, नवीनच घेतली, याच्यावर खोटराटी बनाल नाही ना? दुसरा तुम्ही सांगितलं की नाही आमची नाही आहे शेजाऱ्यांची आहे, तर निदान याच्यामध्ये प्रामाणिकपणा दिसतो. म्हणून आयुष्याने तुम्हाला जे काही हवं असेल ते श्रीकृष्णांच्या परवानगीशिवाय आशीर्वादाशिवाय घेणं म्हणजे त्यांच्याशी सरळ वैमनस्य भक्तीनं घटकच आहे. रावण कुंभकर्ण जरासंध हजार किलो काय म्हणतात, ठीक आहे घेतला आम्ही, कोण आहे नाही राहणार नको म्हणून आणा गेला माझ्यासमोर. काही काळ त्यांचे दंड काही चालते, काही काळ त्यांना त्यांचे हे आणवाई पण मिळतात. पण मग तो जो घडा भरला की मग मात्र एक दिवस तरी श्रीकृष्ण आपल्या विविध अवतारांपैकी एका अवतारामध्ये येऊन स्पष्ट सांगतात की नक्की मालक कोण आहे. म्हणून पतीच म्हणून स्वतःला स्वीकारणं हे ही आध्यात्मिक जगात जीवनाची पहिली पायरी आहे. ठीक आहे, पुढे ते काय म्हणतात, पतितम किंकरम. किंकर म्हणजे किम म्हणजे काय, कर म्हणजे करणारा. जो दास आपल्या स्वामींच्या अवतीभोवती राहून स्वामी आता काय करू, पाणी आणू, दूध आणू, पंखा करू, कपडे साफ करू, काय देऊ तुम्हाला, अशी सतत काहीतरी कार्य करण्याची प्रेक्षा करत असतो. किंकर काय करू मी, काय करू मी, तो किंकर. याचा अर्थ प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांचा आधीपासूनच दास आहे. या ठिकाणी आल्यानंतर तो अशी वल्गना करते की मी कोण, मी स्वतः स्वतंत्र आहे. म्हणून ही स्वतंत्र असण्याची भावना याला पण भौतिक जीवन म्हणतात. ज्यावेळी आपण अवलंबून असतो भगवंतांवर त्यावेळी खऱ्या अर्थाने आपलं वास्तविक जीवन आरंभ होत असत. तर आई नंद तनुजा पतितम किंकर राम किंकर माम विषाम भव विषाम बुधो, हे जे विषम परिस्थिती आहे, एका नाशाकरिता सम परिस्थिती काय आहे, तर पाणी. मनुष्याकरिता सम परिस्थिती काय, तर जमीन. माणूस पाण्यात पडला आणि मासा पाण्यातून बाहेर आला, किती विषम परिस्थिती होते. मी आपला दास आहे आणि माझं स्थान खरं वैकुंठ जगात आहे ते आज मी स्वतःला या ठिकाणी पाहतोय. ही मोठी विषम परिस्थिती. भव अंबुधो, अंबुधो म्हणजे समुद्र, भव म्हणजे एक वस्तू आज आहे उद्या नाही, आत्ता आहे नंतर नाही. कोणी म्हणलं की ठीक आहे आम्ही ऍडजस्ट करू. अहो जीवन असंच असतं, थोडं कडू थोडं गोड, थोडा ऊन थोडा पाऊस, नुसतं गोड आलं नाही की मी आपल्याला खायला राहील. म्हणून थोडं दुःखही असतं कधी कधी जीवनामध्ये, थोडी नाही भरपूर मिळतील. तुम्ही समजा या जगात ऍडजस्टमेंट करण्याच्या, तडजोड करण्याच्या वृत्तीने आलात तर तुम्हाला या तडजोडीचा इतका कंटाळा येईल की शेवटी कधीतरी एक आर्त किंकाळ येईल की आता बस अंत पाहिजे हे भौतिक जगत तुमचा, जर का आपण तडजोडीची व्यवस्था करायची म्हटली तर. म्हणून हा भगवान बुद्ध दुसऱ्या कडव्यात सांगतात की मग आध्यात्मिक जीवन म्हणजे आहे तरी काय, काय मागायचं असं पण भगवंताकडे. कृपया तव पाद पंकज स्थित धूली, मला काय करा, मला माझा उद्धार करा. पाद पंकज, पंक म्हणजे घाण, पंक म्हणजे मल, पंक म्हणजे दूषण, पंक म्हणजे चिखल. चिखलामध्ये काय उगवतं, पंक ज जन्माला येतं ते कमळ. त्या कमळामध्ये चिखलाचे कोणतेही गुणधर्म नसतात. जरी ते चिखलात जन्माला आलेलं असलं तरी ते चिखलाचं काही गुण घेत नाही, थोडीशी पण घाण घेत नाही. म्हणून श्रीकृष्ण कधी कधी ह्या जगात अवतरण होत असताना दिसले तरी ह्या जगाचा ते कोणताही गुण घेत नाहीत. म्हणून त्यांच्या त्या चरण कमळे स्थित असणं एक धूली कण सदृशं विचिंतय ही माझी धारणा आहे. तर ही प्रार्थना, हा विरह सोसणं, ही प्रार्थना करणं आणि ह्या विरहाचा आस्वादन करणं हा या हरे कृष्ण मंत्राचा मूळ गाभा आहे. जर का हा विरह आपल्याला आस्वादन करता आला तर ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला किती पण त्रास संकटे आली तरी आपण त्यावर सरळ मात करू शकतो. कारण हा विरहामध्ये काही एखादी वस्तू नष्ट होत नाहीये. ह्या जगात मात्र खऱ्या अर्थाने काही लोकांची संपत्ती नष्ट होते. आज आत्ता या घडीला आपले शरीर नष्ट होत आहे, कोणाला आपल्या तारुण्याचा अभिमान आहे ते तारुण्य नष्ट होत आहे, कोणाला पैशाचा अभिमान आहे तो पैसा नष्ट होतोय. तर या सगळ्या बाबतीमध्ये एकच वस्तू जर का स्थिर असेल तर ते म्हणजे ही भावना, भगवत भावना किंवा कृष्ण भावना, जी आपण हरे कृष्ण मंत्राचा जप करून तिचा आपण सतत तिचा आपण आस्वादन करू शकतो किंवा तिचा आपण सदैव आश्रय घेऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. धन्यवाद श्रील प्रभुपाद की. क्वेश्चन, कोणाला काही प्रश्न असेल तर आपण काही प्रश्न घेऊ एकदम.